मेरे शहर में एक सैर।
Ein Spaziergang durch meine Stadt।
उसके शहर में घूमते समय अन्ना के साथ रहो, जब वो तुम्हें मुख्य स्थान और सुविधाएं दिखाती हैं।
Begleite Anna bei einem Spaziergang durch ihre Stadt, während sie dir die wichtigsten Plätze und Einrichtungen zeigt.
संख्याओं के साथ एक दिन।
Ein Tag mit Zahlen।
पॉल से मिले, जो अपने दिन को समय सारिणी और नियुक्तियों के साथ व्यवस्थित करता है और अपनी गतिविधियों का समय और तारीख बताता है।
Lerne Paul kennen, der seinen Tag mit Zeitplänen und Terminen organisiert und die Uhrzeiten und Daten seiner Aktivitäten erklärt.
Paul सुबह 7 बजे जागता है।
Paul wacht um 7 Uhr morgens auf.
8 बजे वो जॉगिंग करने जाता है।
Um 8 Uhr geht er joggen.
जॉगिंग के बाद वो नाश्ता करता है।
Nach dem Joggen frühstückt er.
9 बजे उसका काम शुरू होता है।
Um 9 Uhr beginnt seine Arbeit.
12 बजे उसकी एक बैठक होती है।
Er hat um 12 Uhr eine Besprechung.
Paul 1 बजे दोपहर का भोजन करता है।
Paul isst um 1 Uhr zu Mittag.
दोपहर 3 बजे वो चाय पीता है।
Um 3 Uhr nachmittags trinkt er Tee.
वो शाम 6 बजे अपना काम खत्म करता है।
Er beendet seine Arbeit um 6 Uhr.
उसके बाद वो रात का खाना बनाता है।
Danach kocht er Abendessen.
वो शाम 7 बजे भोजन करता है।
Er isst um 7 Uhr abends.
खाने के बाद वो एक किताब पढ़ता है।
Nach dem Essen liest er ein Buch.
रात 9 बजे वो टीवी देखता है।
Um 9 Uhr abends schaut er fern.
10 बजे वो सोने जाता है।
Um 10 Uhr geht er schlafen.
पीटर की रुचियां।
Peters Hobbies.
पीटर के साथ उसकी रोमांचक रुचियों को और कैसे वो खेल, संगीत और चित्रकला के बीच अपना समय व्यतीत करता है, जाने।
Entdecke mit Peter seine spannenden Hobbys und wie er seine Freizeit zwischen Sport, Musik und Malerei verbringt.
पीटर को खेल पसंद है।
Peter liebt Sport.
वो अक्सर पार्क में फुटबॉल खेलता है।
Er spielt oft Fußball im Park.
इसके अलावा, उसे तैराकी भी पसंद है।
Außerdem liebt er das Schwimmen.
हर शनिवार पीटर स्विमिंग पूल में जाता है।
Jeden Samstag geht Peter ins Schwimmbad.
वो वहां पर कई घंटे बिताता है।
Er verbringt dort Stunden.
पीटर को संगीत भी पसंद है।
Peter liebt auch Musik.
वो गिटार बजाता है और गाता है।
Er spielt Gitarre und singt.
हर बुधवार वो एक संगीत समूह में भाग लेता है।
Jeden Mittwoch nimmt er an einer Musikgruppe teil.
पीटर को कला में भी रुचि है।
Peter ist auch an Kunst interessiert.
वो अपने फ्री टाइम में पेंटिंग और ड्राइंग करता है।
Er malt und zeichnet in seiner Freizeit.
उसकी दीवारें सुंदर चित्रों से भरी हुई हैं।
Seine Wände sind voller schöner Bilder.
पीटर कभी-कभी कला प्रदर्शनियों में भाग लेता है।
Peter nimmt manchmal an Kunstausstellungen teil.
वो अपने कौशल से लोगों को प्रभावित करता है।
Er begeistert Menschen mit seinem Talent.
पीटर को अपनी फुर्सत की गतिविधियां पसंद हैं।
Peter liebt seine Freizeitaktivitäten.
वो उनमें खुशी और संतोष पाता है।
Er findet in ihnen Freude und Erfüllung.
जर्मनी में एक उत्सव।
Eine Feier in Deutschland.
एक पारंपरिक जर्मन उत्सव के रोमांचक क्षणों का अनुभव करें और सांस्कृतिक परंपराओं को जानें।
Erlebe die spannenden Momente einer traditionellen deutschen Feier und lerne die kulturellen Bräuche kennen.
वो एक खूबसूरत सुबह थी।
Es war ein wunderschöner Morgen.
सारा दिन के लिए बहुत उत्साहित थी।
Sarah war sehr aufgeregt für den Tag.
आज Oktoberfest शुरू होना चाहिए था।
Heute sollte das Oktoberfest beginnen.
उसने अपनी पारंपरिक दिंडल पहनी।
Sie zog ihr traditionelles Dirndl an.
उसके दोस्त भी उसमें शामिल हुए।
Ihre Freunde kamen ebenfalls dazu.
Brezel und Sausage की सुगंध हवा में थी।
Der Duft von Brezeln und Würstchen lag in der Luft.
हर जगह लोग त्योहार के वस्त्रों में थे।
Überall waren Leute in festlicher Kleidung.
संगीत बज रहा था और लोग नाच रहे थे।
Musik spielte und Menschen tanzten.
सारा ने पुराने दोस्तों से मुलाकात की।
Sarah traf alte Freunde.
उन्होंने मिलकर बियर का आनंद लिया।
Sie genossen zusammen das Bier.
शाम आ गई और त्योहार का प्रकाश शुरू हो गया।
Der Abend kam und das Festlicht begann.
रोशनी शानदार थी।
Die Lichter waren prächtig.
लोग पारंपरिक गाने गा रहे थे।
Die Leute sangen traditionelle Lieder.
सारा को खुशी महसूस हो रही थी।
Sarah fühlte sich glücklich.
उत्सव एक बड़ा सफलता था।
Die Feier war ein großer Erfolg.
सारा अगले त्योहारों का इंतजार नहीं कर सकती थी।
Sarah konnte die nächsten Feste kaum erwarten.
दुनिया के पेशे।
Berufe der Welt.
विभिन्न रोचक पेशे खोजने और उनके दैनिक जीवन के बारे में जानने के लिए वैश्विक यात्रा पर निकले।
Begib dich auf eine Reise, um verschiedene faszinierende Berufe rund um den Globus zu entdecken und mehr über ihren Alltag zu erfahren.
Japan mein Sushi Rasoiyon ki Kala ki Prashansa ki jati hai.
In Japan bewundert man die Kunst der Sushi-Köche.
France mein Wein Utpadan ki Kala sikhi jati hai.
In Frankreich erlernt man die Kunst der Weinerzeugung.
Bharat mein Ayurved Abhyas ka Pesha jise uchcha aanka jata hai.
In Indien wird der Beruf des Ayurveda-Ausübung hochgeschätzt.
Sayukt Rajya Amerika mein Rachnatmak Game Designer milte hai.
In den USA findet man kreative Game Designer.
Italy mein hastanirmit Pasta ko pasand kiya jata hai.
In Italien liebt man die handgemachte Pasta.
Australia mein Prakriti Fotograferon ki Prashansa ki jati hai.
In Australien bewundert man die Naturfotografen.
Brasil mein Karneval mein Utsah ke saath Nritya kiya jata hai.
In Brasilien tanzt man mit Ausgelassenheit beim Karneval.
Rus mein Samarpan ke saath Kavita likhi jati hai.
In Russland schreibt man mit Hingabe Poesie.
Chin mein Kalligraphy ki Kala ka Abhyas kiya jata hai.
In China praktiziert man die Kunst der Kalligraphie.
Misr mein Pyramidon ki Vastukala ka Anand liya jata hai.
In Ägypten genießt man die Architektur der Pyramiden.
Mexiko mein Mritakon ka Din manaya jata hai.
In Mexiko feiert man den Tag der Toten.
Dakshin Korea mein Pradyogiki Vikas ki Puja ki jati hai.
In Südkorea verehrt man die Technologieentwicklung.
Itihas ke samay.
Die Zeiten der Geschichte.
समय के प्रभाव पर ऐतिहासिक घटनाओं और विभिन्न संस्कृतियों के इतिहास की गणना कैसे की जाती है इस पर जटिल चर्चा में समाहित हो जाइए।
Tauche ein in eine komplexe Diskussion über den Einfluss von Zeit auf historische Ereignisse und wie verschiedene Kulturen ihre Geschichtsdaten zählen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.